आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 11 मे 2025. विषय: आदाम आणि पडलेला माणूस. सोनेरी मजकूर. प्रेषितांची अकृत्यय. तुम्ही संदेष्ट्यांची मुले आहात आणि देवाने तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराची मुले आहात. देवाने अब्राहमाला म्हटले होते की तुमच्या संततीमुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता. मी सदैव परमेश्वराच्या प्रेमाचे गाणे गाईन. मी सदैव तुझी इमानदारी आकाशा इतकी अथांग आहे. मी निवडलेल्या राजाशी करार केला. देवा, तुझे इमानी भक्त खरोखरच सुखी आहेत. ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात. तुझे नाव त्यांना नेहमी आनंद देते. ते तुझ्या चांगलूपणाची स्तुती करतात. मी दाविदशी झालेला माझा करार मोडणार नाही. मी आमचा करार बदलणार नाही. ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे. त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. दडा उपदेश बायबल पासून. उत्पत्ती: वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य निर्माण करू. उत्पत्ती: याप्रमाणे पृथ्वी आकाश आणि त्यांतील सर्व काही पूर्ण करून झाले. पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. नंतर परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जिवंत प्राणी झाला. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडच्याने बंद केली. तेव्हा ती माणसाने भरून आली. परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती, परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती. उत्पत्ती: तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले. यशया: गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शर्मिंदे होऊन मानाखाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल. परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल. जर तुम्हाला स्वतःचे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत म्हणजे स्मृत्या आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका. अनुवाद: परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वराला आपल्या देवाला कायावाचा मने शरण गेलात तर तो तुम्हाला पावेल. आपला परमेश्वर देव दयाळू आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने केलेला पवित्र करार तो विसरणार नाही. अनुवाद: आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडीलधारे प्रमुख आणि सर्व इस्रायल तुमचा देव परमेश्वर याच्या समोर उभे आहात. तुमची बायका मुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्यातील सर्व उपरे हेही इथे आहेत. त्याद्वारे तो तुम्हाला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हाला आणि अब्राहम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे. शमुवेल. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला एल्काना नावाचा एक गृहस्थ होता. एल्कानाला दोन बायका होत्या, एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळ होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते. पनिन्ना दरवेळी काहीतरी बोलून हन्नाला दुःख हवी, मुलबाळ नसल्यावरून दूषणे देई. एल्काना ते पाहून म्हणाला, तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दुःखी आहेस? तुला मी आहे, मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी 10 मुलांपेक्षा अधिक आहे. सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गुपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्र स्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता. हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले. परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दुःख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तेव्हा एली म्हणाला, शांतीने जा. इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो. तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे, असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते. पुढे एल्काना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले. यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल. तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले. ती एलीला म्हणाली, महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या. मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती. परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला. आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करेल. हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवले आणि परमेश्वराची भक्ती केली. यशया. तुम्ही काही लोक चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करता. तुम्ही मदतीसाठी परमेश्वराकडे धाव घेता. माझे ऐका, तुम्ही तुमचे वडील अब्राहम यांच्याकडे पाहावे. तुम्हाला ज्यापासून कापून काढले तो खडक आहे. माझ्या लोकांनो, माझे ऐका. नियम माझ्यापासूनच पुढे सुरू होतील. मी लोकांना प्रकाश ठरेल असा न्याय ठरवीन. मी न्यायी आहे हे मी लवकरच दाखवीन. मी लवकरच तुम्हाला वाचवीन. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करीन. दूरदूरची ठिकाणे माझी वाट पाहत आहेत. ते त्यांच्या मदतीसाठी माझ्या सामर्थ्याची वाट पाहत आहेत. ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय ते कळते त्यांनी माझे ऐकावे. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागणाऱ्यांनी मी काय सांगतो ते ऐकावे. दुष्टांना घाबरू नका. त्यांनी तुमची निंदा केली तरी भिऊ नका. पण माझा चांगुलपणा चिरंतन राहील. माझे तारण अखंड चालू राहील. सायन्सर टेक्स्टबुक सायन्सर अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आई देव, दैवी आणि शाश्वत तत्व, जीवन, सत्य आणि प्रेम. विज्ञानात माणूस हा आत्म्याची संतती आहे. सुंदर, चांगले आणि शुद्ध हे त्याचे पूर्वज आहेत. त्याची उत्पत्ती नश्वरांप्रमाणे, क्रूर अंतःप्रेरणेतून होत नाही आणि बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो भौतिक परिस्थितीतून जात नाही. आत्मा हा त्याचा आदिम आणि अंतिम अस्तित्वाचा स्रोत आहे. देव त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे. माणूस हा देवाचा अपत्य आहे, माणसाचा नाही हे स्पष्टपणे लक्षात ठेवा. माणूस आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. आत्मा हा आत्मा आहे, पदार्थाच्या बाहेर, कधीही त्यात नाही, कधीही शरीराला जीवन आणि संवेदना देत नाही. आत्म्याचे विश्व आध्यात्मिक प्राण्यांनी भरलेले आहे आणि त्याचे शासन दैवी विज्ञान आहे. मनुष्य हा सर्वात खालच्या दर्जाचा नाही तर मनाच्या सर्वोच्च गुणांचा संतान आहे. सत्य आणि प्रेमाचे त्याचे खजिना जसजसे विस्तृत होत जातात तसे तसे मनुष्य आध्यात्मिक अस्तित्व समजतो. नश्वरांनी देवाकडे आकर्षित व्हावे, त्यांचे प्रेम आणि ध्येय आध्यात्मिक वाढावे, त्यांना अस्तित्वाच्या व्यापक अर्थांच्या जवळ जावे आणि अनंताची योग्य जाणीव व्हावी, जेणेकरून पाप आणि नश्वरता दूर करता येईल. कृतीच्या उच्च पातळीवर जाताना विचार भौतिक इंद्रिये पासून आध्यात्मिक, शैक्षणिक ते प्रेरणादायी आणि नश्वर ते अमर पर्यंत उदयास येतो. सर्व गोष्टी आध्यात्मिकरित्या निर्माण केल्या जातात. मन पदार्थ नाही, निर्माता आहे. प्रेम दैवी तत्व, विश्वाचा पिता आणि माता आहे, ज्यामध्ये मनुष्याचाही समावेश आहे. अमर्याद मन भौतिक मर्यादांपासून पुढे जाऊ शकत नाही. मर्यादितता अनंततेची कल्पना किंवा विशालता सादर करू शकत नाही. मर्यादित किंवा भौतिक स्रोतापासून उद्भवणारे मन मर्यादित आणि मर्यादित असले पाहिजे. अनंत मन हे निर्माता आहे आणि निर्मिती ही या मनातून निर्माण होणारी अनंत प्रतिमा किंवा कल्पना आहे. जीवन हे पदार्थात नाही, म्हणून ते पदार्थातून निघून जाते असे म्हणता येणार नाही. पदार्थ आणि मृत्यू हे नश्वर भ्रम आहेत. आत्मा आणि सर्व आध्यात्मिक गोष्टी वास्तविक आणि शाश्वत आहेत. मनुष्य देहाचे संतान नाही तर आत्म्याचे आहे, जीवनाचे पदार्थाचे नाही. कारण जीवन हा देव आहे. जीवन शाश्वत स्वय अस्तित्वात असले पाहिजे. जीवन म्हणजे शाश्वत मी आहे, तो अस्तित्व जो होता आहे आणि असेल, ज्याला काहीही मिटवू शकत नाही. मानवी प्रेमातील चांगल्या गोष्टींना वाईट गोष्टींवर आणि आध्यात्मिक गोष्टींना प्राण्यांवर वर्चस्व असले पाहिजे, अन्यथा आनंद कधीही जिंकता येणार नाही. या स्वर्गीय स्थितीची प्राप्ती आपल्या संततीत सुधारणा करेल, गुन्हेगारी कमी करेल आणि महत्वाकांक्षेला उच्च ध्येय देईल. पापाची प्रत्येक दरी उंचावली पाहिजे आणि स्वार्थाचा प्रत्येक पर्वत खाली आणला पाहिजे, जेणेकरून आपल्या देवाचा महामार्ग विज्ञानात तयार होईल. स्वर्गीय विचारसरणीच्या पालकांच्या संततीला अधिक बुद्धिमत्ता, चांगले संतुलित मन आणि सुदृढ संविधान वारशाने मिळतात. प्रामाणिकपणा आणि सद्गुण हे विवाह कराराची स्थिरता सुनिश्चित करतात. आत्मा शेवटी स्वतःचा दावा करेल. जे खरोखर आहे ते सर्व आणि भौतिक इंद्रियांचे आवाज कायमचे बंद होतील. अनुभव हा सद्गुणाची शाळा असावा आणि मानवी आनंद माणसाच्या सर्वोच्च स्वभावातून आला पाहिजे. ख्रिस्त सत्य प्रत्येक विवाह वेदीवर उपस्थित राहो, जेणेकरून पाणी द्राक्षारसात बदलेल आणि मानवी जीवनाला अशी प्रेरणा मिळेल ज्याद्वारे माणसाचे आध्यात्मिक आणि शाश्वत अस्तित्व ओळखता येईल. आध्यात्मिक दृष्ट्या हे समजून घेणे की केवळ एकच निर्माता आहे, देव, सर्व सृष्टी उलगडतो, शास्त्रवचनांची पुष्टी करतो, वियोग नाही, वेदना नाही आणि मनुष्य अमर परिपूर्ण आणि शाश्वत आहे याची गोड खात्री देतो. जर ख्रिश्चन शास्त्रज्ञ त्यांच्या स्वतःच्या संततीला आध्यात्मिकरित्या शिक्षित करतात, तर ते इतरांना आध्यात्मिकरित्या शिक्षित करू शकतात आणि देवाच्या निर्मितीच्या वैज्ञानिक अर्थाशी संघर्ष करू शकत नाहीत. एखाद्या दिवशी मूल त्याच्या पालकांना विचारेल, तुम्ही पहिली आज्ञा पाळता का? तुमचा एकच देव आणि निर्माता आहे का की माणूस निर्माता आहे? जर वडील उत्तर देतात, देव माणसाद्वारे माणसाला निर्माण करतो, तर मूल विचारू शकते, तुम्ही शिकवता का की आत्मा भौतिकरित्या निर्माण करतो, किंवा तुम्ही घोषित करता की आत्मा अनंत आहे म्हणून पदार्थ प्रश्नाबाहेर आहे? मुलांचे संपूर्ण शिक्षण असे असले पाहिजे की त्यांना नैतिक आणि आध्यात्मिक नियमांचे पालन करण्याच्या सवयी लागतील, ज्याद्वारे ते तथाकथित भौतिक नियमांवरील विश्वासाला सामोरे जाऊ शकतील आणि त्यावर प्रभुत्व मिळवू शकतील. हा विश्वास रोगांना जन्म देतो. मुलांना ज्ञानात मुलेच राहू दिले पाहिजे आणि केवळ माणसाच्या उच्च स्वभावाच्या आकलनात वाढ होऊनच ते पुरुष आणि स्त्री बनले पाहिजेत. माणसाचा उच्च स्वभाव खालच्या लोकांद्वारे नियंत्रित केला जात नाही. जर तसे झाले असते तर ज्ञानाचा क्रम उलट झाला असता. प्रेम निसर्गाला समृद्ध करते, त्याला विस्तृत करते, शुद्ध करते आणि उन्नत करते. कधीतरी आपण शिकू की महान शिल्पकार आत्मा याने विज्ञानात पुरुष आणि स्त्रिया कशा निर्माण केल्या आहेत. आपण क्षणभंगूर आणि खोट्या गोष्टींपासून कंटाळले पाहिजे आणि आपल्या सर्वोच्च स्वार्थाला अडथळा आणणाऱ्या कोणत्याही गोष्टीची कदर करू नये. मानवी पिढी संपताच शाश्वत सुसंवादी अस्तित्वाचे अखंड दुवे आध्यात्मिकरित्या ओळखले जातील आणि मनुष्य पृथ्वीवरील नाही तर देवासोबत सहअस्तित्वात आहे हे प्रमाणित होईल. मनुष्य आणि विश्व आत्म्यापासून उत्क्रांत झाले आहेत आणि म्हणूनच आध्यात्मिक आहेत हे वैज्ञानिक तथ्य दैवी विज्ञानात तितकेच निश्चित आहे जितके पुरावे आहेत की नश्वरांना पाप आणि रोगाची जाणीव गमावली की त्यांना आरोग्याची जाणीव होते. मनुष्य हा एक निर्माता आहे असे मानून नश्वर कधीही देवाची निर्मिती समजू शकत नाहीत. देवाची आधीच निर्माण केलेली मुले केवळ मनुष्याला अस्तित्वाचे सत्य सापडल्यावरच ओळखली जातील. अशा प्रकारे खरा आदर्श माणूस खोटे आणि भौतिक अदृश्य होताना प्रमाणात दिसून येतो. मनुष्यांच्या मुलांबद्दल नव्हे तर देवाच्या मुलांबद्दल बोलताना येशू म्हणाला, देवाचे राज्य तुमच्या आत आहे, म्हणजेच सत्य आणि प्रेम खऱ्या माणसामध्ये राज्य करतात. हे दाखवून देतात की देवाच्या प्रतिमेतील माणूस अविचल आणि शाश्वत आहे. मुले आध्यात्मिक विचार आणि जीवन सत्य आणि प्रेमाचे प्रतिनिधी. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.